chinimandi.com पॉडकास्ट.
29 मेला बंद होणार दौराला साखर कारखाना. शेतकऱ्यांनी ऊस लवकर घालावा, कारखाना प्रशासनाची विनंती. दौराला साखर कारखान्यानं गाळप हंगाम 2019-20 ऊस कमी आल्यामुळे 29 मेला कारखाना बंद करण्याची घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ऊसाची आवक कमी होत आहे, यामुळे कारखाना व्यवस्थापनानं हा निर्णय घेतला आहे. दौराला ऊस समितीचे सचिव प्रदीप कुमार, ज्येष्ठ ऊस विकास निरीक्षक अमर प्रताप सिंह, ऊस व्यवस्थापक जे पी तोमर यांच्याबरोबर साखर कारखाना क्षेत्रातील सरधना, कालंद, दपथुआ, भुनी क्षेत्राला भेटी दिल्या. त्यांनी सांगितलं की जवळपास 136 ऊस खरेदी केंद्र बंद झाली आहेत. इथला ऊस संपल्यामुळे ही केंद्र बंद केली आहेत. साखर कारखाना महाव्यवस्थापक संजीव कुमार खाटियान यांनी सांगितलं की कारखाना गेटवर 24 मे पासून प्रतिबंधित मुक्त खरेदी केली जात आहे. 25 मेला पहिली आणि 27 मेला दुसरी बंदी नोटीस दिली होती. शेतकऱ्यांनी वेळेत ऊस घालावा यासाठी मुक्त खरेदी केली जात आहे, ज्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याचा ऊस शेतात राहू नये. महाव्यवस्थापकांनी सर्व शेतकऱ्यांना विनंती केली आहे की ज्यांच्याजवळ पुरवठा योग्य ऊस आहे त्यांनी 29 मेला संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ऊस घालावा, कारण त्यानंतर कारखाना बंद होणार आहे. याशिवाय दौराला साखर कारखाना ऊस थकबाकी भागवण्यातही पुढे आहे. सरकारच्या 15 दिवसाच्या रोस्टरनुसार शेतकऱ्यांचे पैसे दिले जात आहेत.